chinimandi.com पॉडकास्ट।
कोरोनाचा उत्तर प्रदेशमधील गुळ उद्योगालाही फटका। कोरोनाच्या वैश्विक महामारीनं पूर्ण जगभरात उच्छाद मांडला आहे, त्यामुळे सर्व उद्योगांना याचा फटका बसला आहे आणि आर्थिक परिस्थिती खूप खालावली आहे। यापासून साखर उद्योगही सुटलेला नाही, त्यासोबतच गुळ उद्योगाला सुद्धा या लॉकडाऊनच्या काळात फटका बसला आहे। उत्तर प्रदेशमधील बहुतेक छोटे ऊस उत्पादक स्थानिक गुळाच्या घाण्यावरती किंवा खांडसारी साखर उत्पादक युनिट्सवर, ज्याला कोल्हू म्हणतात, जे कमी दरानं ऊसाची खरेदी करतात, पण शेतकऱ्यांना गरजेच्या वेळी लागणारे पैसे साखर कारखान्यांच्या तुलनेत लवकर मिळतात, परंतु हे कोल्हू देखील आता बंद आहेत, त्यामुळे शेतकऱ्यांना साखर कारखान्यांशिवाय दुसरा पर्याय नाही। गुळाच्या उत्पादक युनिट्समधील कामगार तुकड्यांमध्ये कापणीच्या वेळी आणि पेरणीच्या हंगामात शेतात काम करायचे। लॉकडाऊनच्या पहिल्या काही दिवसात ते सर्व आपापल्या गावी परत गेले। आता जरी सरकारला हवं असेल तर ते परत येणार नाहीत आणि यामुळे पैसे आणि कामगार या दोहोंची गुळ उद्योगासाठी कमतरता आहे। लॉकडाऊनच्या आधी गुळ उत्पादक शेतकऱ्यांना 240 किंवा 250 प्रति क्विंटल दर मिळत होता, तो लॉकडाऊन नंतर जे काही मोजके कोल्हू चालू होते त्यांच्याकडून 200 वरती आला। तसंच लॉकडाऊनमुळे गावागावातील गुळाचं मार्केट बंद झालं, त्यामुळे गुळाची मागणी घटली। मुजफ्फरनगर, मेरठ, खतौली सारखे गुळाचे मोठे मार्केट सुद्धा उचल नसल्यानं बंद आहेत। याचा फटका गुळ उत्पादनाला बसला। ऊस तंत्रज्ञांच्या मतानुसार उत्तर प्रदेशचे कोल्हू बंद असल्यानं ऊसाची विभागणी कमी झाली, परिणामी जास्ती ऊसाचं गाळप होण्याची शक्यता आहे। पश्चिम उत्तर प्रदेशमधील काही कारखाने जून महिन्यांपर्यंत जाऊन पोहोचतील, त्यामुळे ऊसाचं गाळप 1070 ते 1080 लाख मेट्रिक टनचं वाढून 1080 ते 1120 लाख मेट्रिक टनपर्यंत जाऊ शकतं। तसंच साखर उत्पादन 125 लाख मेट्रिक टन किंवा त्यापेक्षा जास्तीपर्यंत पण जाऊ शकतं।